नमस्कार, आकाशवाणी पणजी, हांव अक्षता छत्रे तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. नशामुक्त भारत मोहीम आता लोकांच्या सहभागान चलपी लोक चळवळ जाल्या अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज सांगले. विकसीत भारत घडोवपा खातीर सगल्यांनी एकठांय येवन नशामुक्त भारत उबो करचो अशें आवाहन तांणी केले. हो संकल्प विकसीत भारत तयार करपाक एक बुन्याद म्हणून काम करतलो असो विश्वास तांणी उक्तायलो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयतारा 28 जूनाक ऑल इंडिया रेडिओचेर मन की बात या कार्यावळीवरवी भारतातल्या आणि परदेशातल्या लोकांकडेन आपले विचार मांडटले. मयनाळ्या रेडिओ कार्यावळीचो हो 135वो भाग असतलो. गोळे वखदांक लागून राष्ट्रीय सुरक्षा, सामाजिक स्थिरताय, आर्थिक हितसंबंध आणि देशातल्या तरणाट्या फुडाऱ्यांक धोको निर्माण जाता असं सांगून केंद्रीय घरमंत्री अमित शहा हांणी गोळे वखदा आड 1 वटेन झूंज दिवपाचो उलो मारला. हे बद्दल उलयतना ताणी सांगले,
नार्को ऑफेंडर्स आज टेक्नोलॉजी से सक्षम बने हुए हैं, वो नेटवर्क आधारित बन चुके हैं और मल्टी डोमेन अपराध के रूप में भी आज हमारे सामने खड़े हैं. ये सभी चीजें ये लड़ाई को और कठिन बनाती है. इसलिए हमारी प्रतिक्रिया एक रोड मैप आधारित होनी चाहिए और उसमें आधुनिक इंटेलिजेंस लीड बेस्ड प्रतिक्रिया होनी चाहिए, टेक्नोलॉजी ड्रिवन अप्रोच होना चाहिए और नेटवर्क सेंट्रिक लड़ाई हमें करनी पड़ेगी.
देशान गुळे वखदा आड आणि त्याच्या व्यापारी जाळ्या आड लढो दिवपा खातीर समन्वय आणि तंत्रज्ञाचो वापर गरजेचो असा हाचेर केंद्रीय घरमंत्र्यांनी भर दिलो आणि म्हळे,
ड्रग के व्यापार करने वालों के प्रति रूथलेस अप्रोच रखना है और ड्रग के विक्टिम जो है जिनको आदत लग गई है उनके प्रति सिंपथेटिक अप्रोच रखना है. हमारी सद्भावना ही वो बच्चों को फिर से सामान्य जीवन के साथ जोड़ सकती है.
केंद्र सरकारान पासपोर्टात अर्ज करपाचो शुल्क वाढला. हो नेम 1 जुलै सावन लागू जावपाचो असा. परराष्ट्र मंत्रालयान जारी केल्ले अधिसुचोवणे प्रमाण सुधारित शुल्का खाला तत्काळ येवजणेवरवी नवो पासपोर्ट जारी करपा खातीर वा पासपोर्टाचे नूतनीकरण करपा खातीर 5,000 रुपया शुल्क आकारतले. जाल्यार 60 पानांचो पासपोर्ट वा ताचे नूतनीकरण करपा खातीर 3,500 रुपया शुल्क थारायला. तत्काळ येवजणे खाला हाचो खर्च 6,000 जातलो. नवीन नेमाप्रमाण 36 पानांचो पासपोर्ट वायट जालो वा इबाडलो जाल्यार ताच्या सुवातेर नवो पासपोर्ट जारी करपा खातीर 5,000 रुपया आणि 60 पानांच्या पासपोर्टा खातीर 6,000 रुपया शुल्क आकारतले. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र देणगी प्रकरणात उत्तर प्रदेश सरकारान खर पावला उभारून 8 आरोपी आणि हेर अज्ञात व्यक्तीआड पहिली FIR नोंद केल्या. मुखेलमंत्री योगी आदित्यनाथ हांच्या निर्देशाप्रमाण तयार झाल्या खाशेल्या तपास पंगडाच्या सुचवणे उपरांत ही FIR दाखल झाली. काय दिसां पयली श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टाक मेळिल्ल्या देणगी आणि अर्पणांच्या चोरयेची गजाल उजवाडाक आयली आणि ट्रस्टान खाशेली चौकशी करची मागणी केली. ते उपरांत उत्तर प्रदेशाचे मुखेलमंत्री योगी आदित्यनाथ हांणी खाशेलो तपास पंगड तयार करपाचे निर्देश दिले. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हांणी ऑपरेशन अस्मिताची घोषणा केली. हे उपरांत भारतीय वायुसेनेची 2 C-17 विमानां मजत दिवपा खातीर वेनेझुएलाच्या दिकेन भायर सरल्या. या कठीण काळांत वेनेझुएलाच्या सरकाराक आणि लोकांक आधार दिवपाक भारत कटिबद्ध असा असे सोशल मीडियाचेर पोस्ट करून डॉ जयशंकर हांणी सांगले. हवामान. भारतीय हवामान खात्यान उपहिमालयन अस्तंत बंगाल, सिक्कीम, बिहार, दर्यादेगेवयलो आंध्र प्रदेश, कर्नाटक, कोकण, गोय, मध्य महाराष्ट्र आणि काय वाठारांनी व्हड प्रमाणात पाऊस पडपाचो अदमास काढला. तसेच फुडले 2 ते 3 दिसांनी दिल्ली, झारखंड, ओडिशा, पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख, अस्तंत बंगाल, उत्तराखंड, विदर्भ आणि अस्तंत राजस्थानात वीज आणि वादळी वाऱ्यासयत गडगड येवपाचो अदमास हवामान खात्यान उक्तयला. खेळ. फिफा विश्वचषकान आयज सकाळी न्यू जर्सी स्टेडियमाचेर जाल्ले मॅचेन जर्मनीचेर 2-1 अशी जैत मिळवून इक्वेडोर विश्वचषकाच्या नॉकआउट पांवड्यार पावला. जाल्यार आयज राती नॉर्वे फ्रान्सा आड आणि इराक सेनेगल संघा आड खेळटलो. दोनूय खेळ मध्यान राती 12:30 सुरू जातले. इतले मजगती काल राती इंग्लंडातल्या मॅन्चेस्टरांत जाल्ल्या बायलांच्या T20 विश्वचषकान भारतान बांगलादेशाक 5 विकेटींनी हारायलो. इतल्यान ये खबरापत्र सोपले. आमच्या मुखावयले खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले फाल्यां सकाळीं 8:40 मिनटांचेर. नमस्कार.